93.5 मध्ये महक तुमच्या सोबत आहे आणि गाणे कमाल सुरूच आहेत. पण त्याचबरोबर जेव्हा मी हे ऐकलं ना तेव्हा मला वाईट नक्कीच वाटलं. आणि आज आपण अशीच जी गोष्ट यांच्यासोबत घडलेली आहे, काशीनाथ माने मूड सर, आज आपण त्यांच्याशी आणि त्यांच्या पत्नीशी बोलतोय. येस, त्यांच्याशी बोलणं कंटिन्यू करूयात. तुम्हाला वाईट नक्कीच वाटलं असेल की गावकऱ्यांनी असं वागवलं किंवा फॅमिलीने असं वागवलं, पण त्यातही एक पॉइंट तुम्ही खूप छान मांडला, त्याबद्दल एक काय सांगाल?
गावांनी असे नाकारले तरीही मला गावाचा अभिमान आहे आणि गावाचा मी मान ठेवू शकतो. कारण वेळोवेळी मला गावाला मी बरेच काही वृत्तपत्राच्या माध्यमातून, माझ्या साहित्याच्या माध्यमातून, माझ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी योगदान दिलेले आहे. कारण गावांनी काही मला नाकारले नाही, कारण या करोनाच्या भीतीपायी त्यांनी नाकारलेले आहे. आणि ही करोनाचं संकट हे लवकरच दूर हो आणि आपण संकटातून या विश्व आपण आपण फक्त भारतच नव्हे तर सगळ्या या विश्वालाच या करोनानी ग्रासलेले आहे. एवढंच बोलणे आहे.
यस, बन बहुत ज्यादा बड़ा है इनका, कितनी भी तकलीफ इनको हुई है पर हाँ इनका दिल काफी बड़ा है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.